नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्तुभ भपटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. बिहारांत पयल्या पांवड्यावेल्या विधानसभा वेंचणुके खातीर 121 विधानसभा मतदारसंघांनी उमेदवारी प्रक्रिया आयज सावन सुरू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल मुंबयत तांच्या ब्रिटीश समपदेस्त कीर स्टार्मर हांचे कडेन भासाभास करून वेवसाय, सुरक्षा आनी संरक्षण ह्या विशयांचेर भारत ब्रिटन संबंद घटमूट करपाचेर भर दिला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी इतिहासीक गाझा शांतीकाय येवजणेच्या पयल्या पांवड्यावेल्या कबलातीच्या येसाविशी इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामीन नेतन्याहू आनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांकां येवकार दिला. गोंयांत 12 ऑक्टोबर मेरेन जावपी आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवलचे उक्तावण काल मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी जाले. आनी खेळात. भारत आनी वेस्ट इंडीज पंगडामधलो कस लावपी क्रिकेट खेळा माळेंतलो दुसरो आनी निमणो कस लावपी क्रिकेट खेळ आयज सावन नवी दिल्लींत जातलो सुरू. आतां पुराय खबरो. बिहारांत पयल्या पांवड्यावेल्या विधानसभा वेंचणुके खातीर 121 विधानसभा मतदारसंघांनी उमेदवारी प्रक्रिया आयज सावन सुरू जातली. नामांकन प्रक्रिया सकाळी 11 ते सांजे 3 मेरेन जातली. उमेदवारी केंद्रां भोंवतणी खर सुरक्षा वेवस्था करपा खातीर वेंचणूक आयोगान खासा सुचोवण्यो जारी केल्यात. नामांकन परिसरात भितर वा भोंवतणी गर्दी करपाक मेळची ना. फकत 3 वाहनां आनी प्रस्तावक सयत चडांत चड 5 जणांक उमेदवारां वांगडा वचपाक मेळटले. पुराय नामांकन प्रक्रियेचो व्हिडियो काडटले. पयल्या पांवड्यार 6 नोव्हेंबराक पाटणा, दरभंगा, मधेपुरा, सहरसा, मुझफ्फरपूर, गोपाळगंज, सिवान, सारण, वैशाली, समस्तीपूर, बेगुसराय, लखीसराय, मुंगेर, शेखपुरा, नालंदा, बक्सर, भोजपूर वाठारांनी मतदान जातले. उमेदवारांक ह्या म्हयन्याच्या 17 तारखेमेरेन नामांकन पत्र दाखल करपाक मेळटले. दुसऱ्या दिसा नामांकन कागदपत्राची चौकशी जातली. उमेदवारी फाटी घेवपाची निमणी तारीख 20 ऑक्टोबर आसा. राज्यातली विधानसभा वेंचणूक 2 पांवड्यांनी जातली. दुसऱ्या पांवड्या खातीर मतदान 11 नोव्हेंबराक जातले जाल्यार मतमेजणी 14 नोव्हेंबराक जातली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल मुंबयत तांचे ब्रिटीश समपदेस्त कीर स्टार्मर हांचे कडेन व्यापक चर्चा केली. ह्या बसकेंत व्यापार, संरक्षण आनी सुरक्षा आनी म्हत्वपूर्ण तंत्रगिन्यानाच्या क्षेत्रांत भारत ब्रिटन संबंद वाडोवपाचेर भर दिलो.
भारत और यूके के बीच टेक्नोलॉजी पार्टनरशिप में अपार संभावनाएं हैं. हम यूके की इंडस्ट्रियल एक्सपर्टाइज R&D को भारत के टैलेंट और स्केल के साथ जोड़ने पर काम कर रहे हैं. पिछले वर्ष हमने इंडिया यूके टेक्नोलॉजी सिक्योरिटी इनिशिएटिव लॉन्च किया. दोनों देशों की युवा पीढ़ी को इस ब्रिज से जोड़ने के लिए हमने कनेक्टिविटी और इनोवेशन सेंटर, ज्वाइंट AI रिसर्च सेंटर जैसे कई कदम उठाए हैं.
भारत ब्रिटन व्यापक आर्थिक आनी व्यापारा कराराविशी उलयतना मोदी हांणी सांगले, ह्या कबलातीवरवी आयात खर्च उणो जातलो आनी तरणाट्यांक नवी रोजगार संद निर्माण जातली. दोनी देशांमधलो व्यापार वाडटलो जाका लागून उद्देग धंद्यांक तशेंच गिरायकांक फायदो जातलो.
इंडिया यूके टेक्नोलॉजी सिक्योरिटी इनिशिएटिव लॉन्च किया. इसके तहत हमने क्रिटिकल एंड इमर्जिंग टेक्नोलॉजीज में ज्वाइंट रिसर्च और इनोवेशन के लिए एक मजबूत मंच तैयार किया. दोनों देशों की युवा पीढ़ी को इनोवेशन इस ब्रिज से जोड़ने के लिए हमने कनेक्टिविटी और इनोवेशन सेंटर, ज्वाइंट AI रिसर्च सेंटर जैसे कई कदम उठाए हैं.
भारत आणि ब्रिटन भविष्यावर लक्ष केंद्रित करून एक आधुनिक भागीदारी निर्माण करतं. भारत ब्रिटन व्यापक आर्थिक आणि व्यापार कबलात हो एक महत्वाचं खीण असा असे आपल्या निवेदनात ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर हांनी म्हणला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी इतिहासीक गाझा शांतीकाय येवजणेच्या पयल्या पांवड्यावेल्या कबलातीच्या येसाविशी इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामीन नेतन्याहू आनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांकां येवकार दिला. काल राती नेतन्याहू हांणी फोनावरवीं जाल्ल्या चर्चेत प्रधानमंत्री मोदींनी हे उपक्रमांतर्गत जाल्ल्या प्रगतीची तोखणाय केली. प्रधानमंत्री मोदींनी बंदकांक सोडपाचे आनी गाझाच्या लोकांक मजत दिवपाच्या कबलातीक खासा येवकार दिला. सोशल मिडिया पोस्टावरवीं प्रधानमंत्री नेतन्याहू हांचे कडेन जाल्ल्या संभाषणाची माहिती दितना प्रधानमंत्री मोदींनी आतंकवादा आड भारताची ठाम भूमिका परतून एकदां स्पश्ट केली. संवसारात खंयच्याय सुवातेर वा स्वरुपातल्या आतंकवादाक थारो ना अशें तांणी म्हळां. दुसऱ्या पोस्टात प्रधानमंत्री मोदी हांणी राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांचे कडेन फोनावरवीं जाल्ल्या संभाषणाची माहिती दिल्या. इतिहासीक गाझा शांतीकाय उपक्रमाच्या येसाविशी प्रधानमंत्र्यांनी राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांकां परबीं दिल्या. दोनी फुडाऱ्यांनी भारत आनी अमेरिका हांच्या मदीं सुरू आशिल्ल्या वेपार चर्चेतल्या सकारात्मक प्रगतीचोय नियाळ ह्या वेळार घेतलो. रिझर्व्ह बँकेन संजय कुमार हंसदा हांची नवे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केल्या. एका प्रसिद्धीपत्रका प्रमाण हंसदा आर्थिक आनी धोरण संशोधन विभागाचे कार्यकाळ सांबाळटले. तांणी हे आदी आर्थिक आनी धोरण संशोधन विभागात संचालक, चलनविशयक धोरण विभागात सल्लागार आनी अंतर्गत कर्ज वेवस्थापन विभागात संचालक म्हण काम केला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स, ज्यादा बचत. नेक्स्ट जेन जीएसटी.
भारत ऑस्ट्रेलिया संरक्षण आणि धोरणात्मक संबंधांक चालना दिवपाक संरक्षण मंत्री राजनाथ सिंग काल कॅनबरा पावले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळार राजनाथ सिंग आणि ऑस्ट्रेलियाच्या उपप्रधानमंत्री आणि संरक्षण मंत्री रिचर्ड माल्स हांच्या वांगडा उपस्थित ही महत्वाची संरक्षण कबलात झाली. दोन्ही फुडाऱ्यांनी संरक्षण उद्योग, सायबर संरक्षण, सागरी सुरक्षा आणि प्रादेशिक आव्हानांसहित भारत ऑस्ट्रेलिया संरक्षण सहकार्याच्या पुराय स्पेक्ट्रमाचो नियाळ घेतलो. ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री रिचर्ड माल्स हांणी सांगले.
Agreement that we've signed in terms of staff talks between our operational commands is hugely significant. We'll really see a much closer operational engagement between our two defence forces, and we're very excited about that. The significance of today is we are seeing in terms of a deep trust and a strategic alignment is now being expressed in a much deeper operational level of engagement between our two defence forces.
गोयात 12 ऑक्टोबर मेरेन चलपी आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवलचे उक्तावण काल मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी झाले. या महोत्सवात 45 देशातल्या सुमार 12,000 प्रतिनिधींनी वाटो घेतला. या महोत्सवात केंद्रीय सामाजिक दिव्यांग आणि सशक्तीकरण मंत्री वीरेंद्र कुमार, राज्यमंत्री रामदास आठवले, एकवटीत राष्ट्राचे भारताचे अध्यक्ष शॅम्बी शार्क, राज्यसभेचे खासदार सदानंद शेठ तानावडे, गोय दिव्यांग आणि सशक्तीकरण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय, आयुक्त गुरुप्रसाद पावसकार तसेच हेर मानेस्त हजीर आशिल्ले. गोयात आयोजित जावपी पर्पल फेस्टची प्रेरणा हेर राज्यांनी लेगीत घेतला. दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणाच्या नदरेतल्यान या आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवलाक खूप महत्व आसा अशें हे वेळार केंद्रीय सामाजिक न्याय आनी सशक्तीकरण मंत्री डॉ वीरेंद्र कुमार हांणी म्हळा. पर्पल फेस्टिवल देश तशेंच विदेश पावण्यावेले दिव्यांग मळार काम करपी तज्ञांनी वांटो घेतला अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. इतले मजगती आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवल 2025 पहिल्या दिसा भारत सरकाराच्या सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाच्या दिव्यांगजन सशक्तीकरण आयुक्ताच्या फुडारपणाखाला देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या दिव्यांगजन आयुक्तांची बसका घडून हाडली. राष्ट्रीय पावणार समन्वय घडपूट करप, कायदेशीर चौकटी सुनिश्चित करप आणि दिव्यांगजनांच्या हक्क कायद्याची तत्वां घटमूट करप या हेतान देशभरातल्या दिव्यांग व्यक्तींचे राज्य आयुक्त एकठांय आयले. सहकार शासन आणि हक्क आधारित प्रणालीवरवी समावेशाची चौकटी घटमूट करप हो अंदूच्या बसकेचो विषय आशिल्लो. ही आसा एक कळवणी. आकाशवाणी पणजी केंद्र कंत्राटी पद्दतीचेर खबरां वाचकां खातीर अर्ज मागयता. पदवीधर कोंकणी भाशेचे पुराय ज्ञान तशेंच भाशांतर करपाचे प्रभुत्व असप गरजेचे. अर्ज पावपाची निमणी तारीख 20 ऑक्टोबर आसा. अधिक माहिती खातीर आकाशवाणीच्या खबरां विभागा कडेन संपर्क साधचो. हवामान. भारतीय हवामान खात्यान आयज आसाम, नागालँड, मणिपूर, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरात व्हडा प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. तशेंच आयज आंध्र प्रदेश, दरदेगेवेले कर्नाटक, केरळ, माहे, ओडिशा, दक्षिण आंतर कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल वाठारात उटंगराच्या पावसाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. भारत आणि वेस्ट इंडिज पंगडामधलो कस लावपी क्रिकेट खेळामाळ्यातलो दुसरो आणि निमणो कस लावपी क्रिकेट खेळ आयज सावन नवी दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमात जातलो. हो खेळ सकाळी 9:30 सुरू जातलो. आणि आता खबरो सोपोवच्या पयली परतून एक फावट मुखेल खबरो. बिहारात पहिल्या पावण्यावेल्या विधानसभा वेचणुकी खातीर 121 विधानसभा मतदारसंघांनी उमेदवारी प्रक्रिया आयज सावन सुरू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल मुंबईत तांचे ब्रिटीश समपदेस्त कीर स्टारमर हांचे कडेन भासाभास करून वेवसाय, सुरक्षा आणि संरक्षण या विशयांचेर भारत ब्रिटन संबंध खटमूट करपाचेर भर दिला. प्रधानमंत्री मोदी हांणी इतिहासीक गाझा शांतीकाय येवजणेच्या पहिल्या पावण्यातल्या कबलातीच्या येसाविशी इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हांकां येवकार दिलो. गोयात 12 ऑक्टोबर मेरेन जावपी आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवलचे उक्तावण काल मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी झाले. आणि भारत आणि वेस्ट इंडिज पंगडामधलो कस लावपी क्रिकेट खेळ खेळामाळ्यातलो दुसरो आणि निमणो कस लावपी खेळ आयज सावन नवी दिल्लीत सुरू जातलो. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.